चीनीमंडी.com पॉडकास्ट। विझी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 2 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 चा व्यापार 3325 रुपये ते 3335 रुपये होता। गुजरातमध्ये S30 चा व्यापार 3201 रुपये ते 3211 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3221 रुपये ते 3251 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3385 रुपये ते 3425 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3435 रुपये ते 3450 रुपये राहिला। दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $349.80 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.13 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.727 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3057 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2998 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $40.6 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 429.25 अंकांनी वर येऊन 35,843.70 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 121.65 अंकांनी वर येऊन 10,551.70 अंकावर बंद झाला।